प्रकरण 40, मनाचा हरता ईश्वर। हरता म्हणजे हरण करणारा, पळवून नेणारा, मनालाच पळवून नेणारा। मन गेलं म्हणजे काय राहिलं? फक्त जडदेह, तो असून नसून सारखाच। म्हणूनच तर मनाचं हरण करावं लागतं। खुनी माणसाचं पिस्तूल दोषी नसतं, पिस्तूल उडवणारा हातही दोषी नसतो, कारण ती फक्त यंत्रवत माध्यमे असतात। दोषी असते ते या माध्यमांचा वापर करणारं मन। मनातूनच वृत्ती निर्माण होतात, त्या चांगल्याही असतात आणि वाईटही असतात। एकाच्याच ठिकाणी दोन्ही प्रकारच्या वृत्ती असतात। ममता आणि क्रौर्य एकत्रच असते। वाघीण हरिणाशी निर्दय असतं आणि स्वतःच्या पिलाला मात्र जीवनरस देते। रामाच्या बाबतीत निष्ठुर असलेली कैकेयी भरताच्या बाबतीत किती विलक्षण मायाळू होती। ज्यू लोकांचा अनन्वित छळ करणारा हिटलर जर्मन लोकांना केवढ्या जिव्हाळ्यांनी वागवत होता। छत्रपती संभाजींचे हाल हाल करणारा औरंगजेब रोशन आराला केवढा प्राणापलीकडे जपत होता। अशा या दोन प्रकारच्या वृत्ती एकाच दिलातून निर्माण होत असतात। एक हवी हवीशी वाटते आणि दुसरी नकोशी वाटते, परंतु मौज अशी की दोन्ही सारख्याच बंधनकारक असतात। क्रौर्यातून क्रौर्य वाढत राहतं। दुष्ट, छळवादी, घातकी, निर्दय आणि अमानुष आदी सूड घेणाऱ्या वृत्तींची एक मालिका तयार होते आणि त्याला बांधून टाकते। दुसरी वृत्ती ममतेची, ती प्रेमास्पद जरूर आहे पण ती सुद्धा बांधून ठेवते। पती पत्नी, आई वडील, बहीण भाऊ इत्यादी नाती माईक आहेत, गुंतवणूक करणारी आहेत, म्हणूनच वियोगातून दुःख देणारी असतात ना। म्हणून दुःख पर्यवसायी गुंतवणूक ही हानीप्रद आहे। पर्यायाने ममता देखील क्रौर्या इतकीच बंधनकारक आहे। थोडक्यात, वृत्तीचे दोन्ही पैलू निर्लेप सुख देणारे नाहीत। अर्थात ज्या मनातून ते निर्माण होतात ते मन हितावह करून घ्यायचं असेल तर त्यात काही बदल करणे जरूर आहे आणि तो बदल करण्याकरता मनाचं स्वरूप कळणं जरूर आहे। तसं पाहिलं तर मनाचं कार्य वरवरचं आहे। प्रत्येक घटना अगदी दर क्षणी घडणारी नोंद करून ठेवणं एवढंच मुख्य कार्य। मनाच्या आतल्या कप्प्यात त्या नोंदींचं मंथन होतं आणि त्यातूनच वृत्ती स्फुरतात। वृत्तीच देहाला कार्य प्रवण करीत असतात। प्रत्यक्ष कार्य हे तर देहालाच करावं लागतं आणि कार्य हे सुष्ट व दुष्ट स्वरूपाचं असल्यामुळं बंधन आलंच। त्यामुळे बंधन टाळणं ही मोठी कसरत असते। कार्य तर व्हायला हवं, बंधन मात्र नको। जसं पाऊस तर पडायला हवा, भिजायला मात्र नको। तेही करता येतं फक्त छत्रीचा वापर करून, म्हणजेच पाऊस आणि आपण यात भिंत उभी करून। तसंच इथंही करता येईल का? प्रत्यक्ष कार्य आणि वृत्ती यामध्ये पडदा निर्माण करता येईल का? विचारांती हे पटलं की तसं करता येतं। निरागस बालकाची कृती हेतुपूर्ण कधीच असत नाही, ते अज्ञानातून असतं। आपल्याला ते ज्ञानातून वठवायला हवं। तेही मुद्दाम नको तर सहज व्हायला हवं, म्हणजेच प्रत्यक्ष कार्यात उत्स्फूर्त आनंद मिळायला हवा। जसा आईला आपल्या बालकास दूध पाजताना होतो, यात बालक आणि आई हे एकाच देहाचे जणू दोन भाग असतात आणि त्यात आनंदाची सूक्ष्म अपेक्षा तरी असते। त्याचेही वरची निर्हेतुक कार्याची पातळी म्हणजे वाऱ्याचं वाहणं, फुलांचं फुलणं वा सूर्याचं प्रकाशणं। हीच निर्हेतुकता पडद्याच्या रूपाने आपल्या प्रत्येक कार्यावर का बरं पांघरता येऊ नये? तसं झालं म्हणजे कर्माला वृत्तीपासून घटस्फोट मिळेल. वृत्ती संपली की मनाचं कार्यही संपलं, तेच मनाचं हरण. परंतु अटीतटीचा प्रयत्न करून सुद्धा ते साधत नाही. म्हणून प्रयत्न तर करायचाच, परंतु त्याबरोबरच ईश्वराची करुणा भाकायची. करुणेत प्रार्थनेत एवढं सामर्थ्य निश्चितच आहे की वृत्ती ईश्वराकडे खेचल्या जातात, कार्य चालूच राहतं, हळूहळू कार्यच ईश्वराभिमुख होतं. कारण वृत्ती स्वतःचं भान हरपून ईश्वरीय नाट्याने स्वतःलाच विसरतात, ईश्वराकडे खेचल्या जातात आणि एक दिवस ईश्वराकडूनच जणू काही पळवल्या जातात, हरण केल्या जातात. मनाचे हरण करण्याचे सामर्थ्य प्रार्थनेतून प्रगट होणाऱ्या एका ईश्वरामध्येच आहे, अन्यथा नाही. सोहम हंसः.